chinimandi.com podcast.
जिजामाता कारखान्यातील साखरेचा होणार लिलाव. दुसरं बीड येथील जिजामाता साखर कारखाना 2002 मध्ये अवसायनात आला, मात्र कामगार कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी बोनस आणि पगार थकीत आहे. दरम्यान 30 जून 2009 रोजी कारखाना जालना येथील जिजामाता शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना 15 कोटी 15 लाख रुपयात दुसऱ्यांदा विक्री करण्यात आला. त्यामुळे कारखान्यातील साखर लिलाव करून विक्री करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. कारखान्यातील भंगार साहित्य, यंत्राचे सुट्टे भाग 10 ते 12 कोटी रुपयांपर्यंत विक्री करण्यात आले. 2011-12 50,000 टन ऊस गाळप करून 52,000 क्विंटल साखर तयार झाली. बुलडाणा अर्बननं या साखरेवर जिजामाता शुगरचे विनय कोठारी यांना 10 कोटी रुपये दिले. साखरेपैकी 37,000 क्विंटल साखर पोते विकून बुलडाणा अर्बननं 15 कोटी रुपये मिळवले. त्यामुळे कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी यांनी नागपूर खंडपीठात धाव घेऊन 10 मे 2012 रोजी कारखाना विक्री करार रद्द करून शासनाच्या ताब्यात देण्यात आला. कारखान्यातील साखर हलवण्यास संघटनेचा विरोध असल्यानं बुलडाणा अर्बननं उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई जिंकली. ही बाब लक्षात येताच कामगार नेते राजन चौधरी यांनी याचिकेला आव्हान देणारी स्पेशल लीव्ह पिटिशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. सतत 2 वर्ष हे प्रकरण सुरू आहे. अखेर 25 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती मोहन शांत नागोदर आणि आर सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठानं जिजामाता साखर कारखान्यातील साखर लिलाव करून विक्री करण्याचे आदेश दिले.